नमस्कार, माझं नाव मोहन कर्णिक. माझं पुस्तक साठवणींचा कोलाज यातील एक प्रकरण पाच आणेवाला वैद्य ते मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे. ठाण्यातील सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूलच्या समोर एका टपरीत एक वैद्य बसायचा. आयुर्वेदातला विशारद वगैरे होता की वनौषधींपासून तयार केलेली जडीबुटी माहिती असलेला अनुभवी माणूस होता ते माहीत नाही. एवढे स्वच्छपणे आठवते की पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेले, बसायला गादी, त्यावर पांढरा पलंग पोस, भारतीय बैठक असलेले ते एक उतार वयीन स्थूल गुजराती व्यक्तिमत्व होते. त्याच्या त्या छोट्याशा दवाखान्यात नेहमी वनौषधींपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या चूर्णांचे अनेक डबे, निरनिराळ्या किंवा तत्सम औषधी द्रव्याच्या बाटल्या आणि इतर अनेक आयुर्वेदिक औषधे सर्व बाजूंनी मांडलेली रस्त्यावरून जाता येताना दिसायची. मला आठवते त्या वैद्याचे नाव काय होते ते माहीत नाही, पण कुठलाही आजार झाल्यावर उपचारासाठी त्याच्याकडे गेलो तर नुसत्या आजाराच्या वर्णनावरून कोणतीतरी चूर्णे किंवा पावडरी वा तत्सम काहीतरी कागदाच्या पुढील बांधून द्यायचा आणि मधातून चाटण करून द्या वा पाण्यात मिसळून घ्यायला सांगायचं. त्यावेळी त्याची प्रत्येक सिटिंगची फी फक्त पाच आणे असायची, म्हणून त्याचे नाव पाच आणेवाला वैद्य असे पडले होते. रुग्णाचे वय काहीही असो, पण पुढ्या बांधून दिल्यावर मात्र सर्वात शेवटी तो वैद्य आहारात पथ्य कसे पाळायचे आणि आजार बरा होईपर्यंत कोणता आहार घ्यायचा, कोणता आहार टाळायचा हे त्याच्या टिपिकल शब्दात आणि गुजराती टोनमध्ये बजावून सांगायचा. म्हणजे आंबट तिखट तेलकट काय बी खायचं नाही, ताक दही काय बी खायचं नाही. मी आईबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो, त्या वयातही त्यांच्या अमराठी टच असलेल्या उच्चारांची मला नेहमीच मजा वाटायची. त्यामुळे मी आईला नेहमी हळूच म्हणायचो, आई ताक कसे खातात. आईसुद्धा खो खो असायची, पण त्याच्यासमोर समजू नये म्हणून मला चुप बस असे डटावायचे. बऱ्याच वेळा आंबट तुरट कडू चवी असलेल्या त्याच्याकडची ती चूर्ण मधातून खायला मला खूपच आवडायची. म्हणून काही ना काही कारणाने मी जाता येता आईला पोटात दुखतं आहे, डोकं दुखतं आहे म्हटले की आई त्याच्याकडे वळायची, त्याला आजार सांगायचे आणि तो देईल त्या पुढ्या घेतल्या की आम्ही घरी यायचो. माझे नेहमी नेहमी खोटेनाटे काही काढून आईबरोबर त्यांच्याकडे जाणे नित्यनेमाने चालू असायचे. पण एकदा आईने आमच्या ताईला माझ्याबरोबर पाच आणेवाल्या वैद्याकडे पाठवले. माझ्या ताईने वारंवार असे का होते म्हणून त्यांना विचारले, तेव्हा तो म्हणाला, याला काय बी झाले नाही, याला या आंबट तुरपुड्या आणि मध लय आवडते बघा, तुमचे पाच आणे माझ्याकडे येतात बघा, तुम्हीच बघा काय करायचे याचे, माझ्याकडे काय बी औषध नाही. ताईला समजले काय झाले ते. घरी आल्यावर आईने काळजीपोटी विचारले, काय ग झालंय काय याला. सारखे का तक्रार करतोय हा, ताई म्हणाली, अजिबात काही नाही झाले याला, एक दिवस हा पाच आणेवाल्या वैद्याला गब्बर करणार आहे. आईला तवरून ताकबत समजला आणि एकदम त्या पाच आणेवाल्या वैद्याचे जे काढ्याबद्दल बोलणे असायचे तेच आठवले. आंबट तिखट तेलकट काय बी खायचे नाही, असे त्याच्या शैलीतले उद्गार काढत आईने ते माझे आवडते पदार्थ बंदच करून टाकले. मग माझी काय बिशात त्या पाच आणेवाल्या वैद्याकडे जाण्यासाठी हट्ट करायची. धन्यवाद.